सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण एका दिग्गज पर्सनॅलिटी सोबत बोलतो आहोत, नरेंद्र पाटील सर. सर ते शेवटी काही महत्वपूर्ण गोष्टी नाशिक
तुकारामध्ये सगळ्यात महत्वाचं फिलॉसॉफी आहे तुकारामांची, त्याबद्दल सांगू इच्छितो.
नक्की नक्की सर.
की आपण आयुष्यात सगळं काही केल्यानंतर म्हणजे तुकारामांच्या अभंगवाणीचा एक फार मोठा माझ्यावरती इम्पॅक्ट जो आहे तो आहे की आता उरलो उपकारा पुरता. इथून पुढे मला आता जे काय करायचंय ते आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी जे कार्य आता मला देशाने दिलंय मी जे करतोय तेच आपण व्यवस्थितपणे केलं तरी आता उरलो उपकारा पुरतं हे तुकारामाच्या त्या लेवलपर्यंत तर आपण जाऊ नाही शकत. आपण तर सामान्य लोक आपण कमीत कमी त्या दिशेने तरी आपण प्रवास सुरू करू शकतो. तर आता इथून पुढे आता उरलो उपकारा पुरता.
स्वीट. क्या बात आहे, क्या बात आहे, ग्रेट ग्रेट. आणि यु नो तुमच्या या सगळ्या थॉट्स मधूनच आहे ना तुमचं ते सगळं जे नॉलेज आहे जे तुमचा जो प्रवास आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूनच तुम्ही खूप मोठी जनरेशन घडवू शकताय सर. खूप ग्रेट काम आहे हे. सलाम आहे तुम्हाला सर.
थँक्यू थँक्यू.
आणि आमच्याशी सर इतक्या गप्पा मारल्यात, इतक्या छान छान गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्यात, थँक्यू सो मच सर. थँक्यू. खरं तर शब्द खूप छोटा आहे पण तरी सुद्धा ऍज अ फॉर्मॅलिटी थँक्यू सो मच सर.
चलो थँक्यू. थँक्स. आणि मला आनंद वाटला तुमच्याशी चर्चा करताना आणि तुमच्या मार्फत मी माझ्या गावच्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं देवळा माझं गाव आहे.
बरोबर बरोबर.
तिथल्या आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत तुमच्या मार्फत जर मी पोहोचू शकेल त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. बरं, आमच्या इकडे एक पद्धत आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीच्या शेवटाला बजाते रहो म्हणतो.
बजाते रहो.